चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी बेरोजगार लोकांना साखर उद्योगांमध्ये रोजगाराची संधी। फिजीच्या पर्यटन उद्योगाबरोबरच इतर अनेक क्षेत्रांमध्ये जे लोक आपली नोकरी गमावून बसले आहेत आणि कामाच्या शोधात आहेत, त्यांना ऊस कटरच्या रूपात साखर उद्योगामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला जात आहे। ऊस उत्पादक परिषदेचे कार्यकारी मुख्य अधिकारी सुनील चौधरी म्हणाले की अनेक उत्पादक असे आहेत ज्यांना ऊस तोडणी करायची आहे। ऊस तोडीच्या क्षेत्रामध्ये खूप काम आहे आणि आम्ही लोकांना त्या लोकांच्या शोधात आहोत ज्यांच्याकडे सध्या काहीच काम नाही। ते म्हणाले, पश्चिम भागामध्ये उत्पादकांना ऊस तोडणी मजुरांच्या कमीचा सामना करावा लागत आहे। चौधरी म्हणाले, ऊसतोड करणाऱ्या समूहात सहभागी होण्यासाठी इच्छुक सर्व लोकांना परिषदेच्या जिल्हा कार्यालय किंवा लुटोकामध्ये ड्रसा एव्हेन्यूच्या मुख्य कार्यालयात आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे। अनेक उत्पादन पीक कापणीसाठी पूर्ण तयारीत आहेत, विशेष करून ज्यांनी पीक कटरना कामावर ठेवले आहे त्यांचे यांत्रिक हार्वेस्टर लावण्यात आलेले आहेत। या दरम्यान लुटोका साखर कारखान्याने आपले 2020 हंगामाचे गाळप सुरू केले आहे।